आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत. येत्या 6 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीनं एआय इम्पॅक्ट समिट महत्वाचा टप्पा ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. एआय फॉर अॅग्री 2026 परिषदेचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. आणि T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 76 धावांनी तर इंग्लंडचा श्रीलंकेवर 51 धावांनी विजय. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर केला जाईल. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत आपापल्या भूमिका मांडल्या. सत्ताधारी पक्षानं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. भारत अमेरिका करार हा पूर्णपणे शेतकरी विरोधी असल्याची टीका जाधव यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतही अनेक शंका आहेत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातली बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणारा अल्प मोबदला या आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते. राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसंच जनसामान्यांना दिलासा देण्यासोबतच आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल. यासाठी आवश्यकता वाटल्यास काही कडक पावलंही उचलली जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयकं मांडण्यात येणार असून येत्या 6 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आगामी काळात जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीनं केला जाईल या दृष्टीनं नवी दिल्लीत नुकतीच पार पडलेली इंडिया एआय इम्पॅक्ट समिट हा एक महत्वाचा टप्पा ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 131 भागात काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भूत क्षमता पाहायला मिळाली. यातला तरुणांचा सहभाग उत्साहवर्धक होता, असं ते म्हणाले. भारतीय नागरिक कुठेही गेले तरी आपली मातृभूमी आणि आपली कर्मभूमी अशा दोन्ही देशांच्या विकासात हातभार लावतात, असं मोदी म्हणाले. यासाठी सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विविध देशांच्या संघातील भारतीय वंशाच्या खेळाडूंचं उदाहरण पंतप्रधानांनी दिलं. आज देश गुलामीच्या प्रतीकांना मागे टाकून भारतीय संस्कृतीशी संबंधित गोष्टींना महत्व देऊ लागला आहे. याच दिशेनं पुढचं पाऊल म्हणून आज 23 फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात सी राजगोपालाचारी यांच्या प्रतिमेचं अनावरण होईल, अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिटिश वास्तुविशारद एडविन यांच्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा तिथं लावली जाईल, असं त्यांनी सांगितलं. देशात अवयवदानाविषयीची जागरुकता सातत्यानं वाढत असल्याचं सांगत केरळमधील अवघ्या 10 महिन्यांच्या बाळाच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अवयवदानाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,
इन दिनों भारत में ऑर्गन डोनेशन को लेकर जागरूकता लगातार बढ़ रही है. इससे उन लोगों की मदद हो रही है जिन्हें इसकी जरूरत है. इसके साथ ही देश में मेडिकल रिसर्च को भी बल मिल रहा है. इस दिशा में कई संस्थाएं और लोग असाधारण कार्य कर रहे हैं. जैसे दिल्ली की लक्ष्मी देवी जी हैं, उन्होंने बीते वर्ष केदारनाथ की यात्रा की. इसके लिए उन्हें 14 किलोमीटर की ट्रैकिंग करनी पड़ी. उन्होंने यह यात्रा हार्ट ट्रांसप्लांट के बाद की.
ऑनलाईन फसवणूक डिजिटल अरेस्ट याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे मात्र अजूनही फसवणुकीची प्रकरणं घडत आहेत त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणं त्यांनी सांगितली. रमजान आणि होळीसारख्या सणाला स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून आत्मनिर्भर भारत अभियानात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा भर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मुंबईत आयोजित एआय फॉर अॅग्री 2026 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. महाएजीएक्स हा राज्याचा डेटा प्लॅटफॉर्म तसंच महाविस्तार अॅपचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. कृषी क्षेत्राशी निगडीत महत्वपूर्ण सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांनी डिजिटल सेवांचा आत्मविश्वासानं वापर केला पाहिजे असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले
की आज संपूर्ण शेतीचं क्षेत्र हे एआयच्या आधारावर आपण बदलू शकतोय. शेतीच्या क्षेत्रात वातावरणाच्या बदलाने होणारे जे परिणाम आहेत या परिणामांना सामोरं जायचं असेल तर आपल्याला एआयचा उपयोग करावा लागेल. आज आपण महाविस्तार सुरू केला. 30 लाख शेतकरी महाविस्तारवर आहेत आणि एक प्रकारे महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे आणि आज आपण एक स्टेप पुढे गेलो आणि आपली आदिवासी समाजाची भिली भाषा ही देखील आता आपण महाविस्तारवर आणलेली आहे. याच्यामुळे आमचे जे आदिवासी शेतकरी आहेत हे शेतकरी देखील कुठलाही प्रश्न हा त्या ठिकाणी विचारू शकतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास भारताच्या कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेत 70,000 कोटी रुपयांपर्यंत योगदान मिळू शकतं असं मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी तसंच तळागाळातील आरोग्य घटकांचा गौरव करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 या पुरस्कारांचं वितरण राज्याच्या आरोग्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा आरंभ आणि मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचा राज्यस्तरीय लोकार्पण देखील करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काल पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवत असल्यानं त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पिप्रिया इथले सुभेदार नेत्राम कटरे हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर काल त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुतात्मा कटरे यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. क्रिकेट. आयसीसी पुरुष टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाचा 76 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेनं निर्धारित 20 षटकात 187 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना यजमान संघाचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये 111 धावांवर आटोपला. तर पल्लेकले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आणखी एका सुपर 8 सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर 51 धावांनी विजय मिळवला. हवामान. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत. येत्या 6 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीनं एआय इम्पॅक्ट समिट महत्वाचा टप्पा ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. एआय फॉर अॅग्री 2026 परिषदेचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. आणि T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 76 धावांनी तर इंग्लंडचा श्रीलंकेवर 51 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.